आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. एनपीएस किंवा युपीएसपैकी कोणतीही एक निवृत्तीवेतन योजना निवडण्यासाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ विजय केळकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. आणि अँडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटीमध्ये भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं लक्ष्य. प्रशासनाची कार्यक्षमता सुधारून प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. संसदेसह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल मुंबईमध्ये ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. लोककल्याणासाठी या समित्यांनी वेळोवेळी शिफारसी केल्याचं सांगून ते म्हणाले,
आकलन समिति के प्रयासों से सरकारी धन के अपव्यय को रोका गया, शासन में कुशलता पारदर्शिता लाई, शासन में जवाबदेह लाए और कई बड़े निर्णय फैसले जिन फैसलों के माध्यम से सरकारी कार्यकुशलता को कैसे वर्तमान परिप्रेक्ष्य में बेहतर बनाया जा सकता है, इसके महत्वपूर्ण निर्णय इस प्राकलन समिति में हुए. और मुझे खुशी है कि लोकसभा और कई राज्यसभाओं में 90 से 95% प्राकलन समिति की सिफारिशों को सरकार ने माना है.
संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. समितीच्या कामकाजाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
बड़े डायनामिक तरीके से काम करने वाली अगर कोई कमेटी है तो वो प्राकलन कमेटी है, क्योंकि ये कमेटी लगातार हमारे बजट में जो बजट एस्टिमेट्स है उसको किस प्रकार से उसकी मांग की गई, क्या वो मांग सही थी, क्या उसका खर्चा ठीक से हो रहा है, ये सारी चीजें ये एस्टिमेट कमेटी देखती है और एक प्रकार से इस पूरी प्रक्रिया के ऊपर अंकुश रखने का काम एस्टिमेट कमेटी के माध्यम से होता है.
विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यादृष्टीनं संसदेच्या अंदाज समितीचं काम खूप परिणामकारक ठरतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि लोककल्याणाच्या मूल्यांच्या अंमलबजावणीचं प्रभावी माध्यम म्हणजे अंदाज समिती असं विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. सुशासन हे केवळ नियमांचं पालन नव्हे तर समाजाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून शाश्वत उपाय शोधणं आहे असं मत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केलं. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ संजय जयस्वाल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीनुसार काम करत केंद्र सरकारनं देशात गेल्या 11 वर्षात उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणलं आहे. शेतकरी, महिला, युवा वर्ग याबरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी देखील गेल्या दशकभरात अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 2.25 कोटी लाभार्थींना 752 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा अॅप, पारदर्शकता आणि सुशासनासाठी ऐतिहासिक वफ कायदा, याशिवाय बुद्धिस्ट विकास योजना, जिओ पारसी अशा विविध योजनांच्या माध्यमातून विविध समुदायांच्या कल्याणासाठी सरकारनं निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना युपीएस अर्थात एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा अवधी दिला आहे. एनपीएस किंवा युपीएसपैकी कोणती निवृत्तीवेतन योजना निवडायची हे आता 30 सप्टेंबरपर्यंत सरकारला कळवता येणार आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर आणि शिक्षण विभागातले अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत मराठी मुलांचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगानं नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. गेली अनेक वर्ष सातत्यानं तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या 4 वर्षात फायद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. मुंबईत एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर ते बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ विजय केळकर यांना 2025 या वर्षासाठीचा पुण्यभूषण पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्राध्यापक एम शर्मा यांच्या हस्ते काल पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ विजय केळकर यांनी जीएसटीच्या पुनर्रचनेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दिली असे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
विजय केळकरांनी विशेषतः आयएएस ऑफिसर म्हणून आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. डॉ केळकर यांनी विशेष रूपाने सर्व क्षेत्रात उत्तमच काम केलं, पण फायनान्स सेक्रेटरी म्हणून त्यांनी जे धोरण आखली त्याचा भारताच्या भविष्यावर दूरव्यापी परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं हे कार्य खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. मला आठवतं 2009 साली प्रणव मुखर्जी ज्यावेळी अर्थमंत्री होते त्यावेळी सातत्याने ते जीएसटीच्या बाबतीत एकमत करण्याचा प्रयत्न करत होते आणि विशेषतः या जीएसटीच्या स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. खरं म्हणजे या सगळ्या योजनेची कल्पकता ही डॉ विजय केळकर यांची होती.
यंदाची आषाढी वारी स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. यावर्षी स्वच्छता राखण्यासाठी सुमारे 11,000 शौचालयं उभारण्यात येणार असून महिलांसाठी 1,500 स्नानगृह उभारण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. खेळाडू आणि क्रीडा संघटनांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन खंबीर पाठबळ देईल अशी ग्वाही राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालय तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते काल बोलत होते. भुसावळच्या सानवी सोनवणे हिनं थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सानवीनं आपल्या वयोगटात 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली. भारतासह 6 देशांचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. बातमी क्रिकेटची. अँडरसन तेंडुलकर चषकाच्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी पहिल्या डावातल्या 6 धावांच्या आघाडीसह 371 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. दुसऱ्या डावात भारतानं 364 धावा केल्या. उपकर्णधार ऋषभ पंतनं 118 धावा फटकावल्या. दोन्ही डावात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. काल दिवसअखेर इंग्लंडनं बिनबाद 21 धावा केल्या. सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. पुणे आणि परिसरात आज पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त असल्यानं धरणातून सुरू असलेला विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. एनपीएस किंवा युपीएसपैकी कोणतीही एक निवृत्तीवेतन योजना निवडण्यासाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ विजय केळकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान आणि अँडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटीमध्ये भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं लक्ष. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.